ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯ ಸಹಜರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಭಾರತ ಆಣಿ ಅಮೆರಿಕಾ ದರಮ್ಯಾನ್ಚ್ಯಾ ಅಂತರಿಮ್ ವ್ಯಾಪಾರ ಕರಾರಚ್ಯಾ ಮಸುದ್ಯಾಲಾ ಅಂತಿಮ ಸ್ವರೂಪ. ಕರಾರಾಚ ಸರ್ವ ಸ್ತರಾತೂನ್ ಸ್ವಾಗತ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾಂಚಾ ಕ್ವಾಲಾಲಂಪೂರ್ ಮಧ್ಯೆ ಭಾರತೀಯ ಸಮುದಾಯಶಿ ಸಂವಾದ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾತ್ಲ್ಯಾ 12 ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷದಾ ಆಣಿ 1625 ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತ್ಯಾಂಚ್ಯಾ ನಿವಡಣುಕಿಸಾಠಿ 52% ಮತದಾನ. ಗಡಚಿರೋಲಿ ಜಿಲ್ಹ್ಯಾತ್ ಸುರಕ್ಷಾ ದಲಾಂಚ್ಯಾ ಕಾರವಾಯಿತ್ 7 ನಕ್ಷಲಿ ಠಾರ್, ತರ್ ಛತ್ತೀಸ್ಗಡಮಧ್ಯೆ 51 ನಕ್ಷಲಿಂಚ ಆತ್ಮಸಮರ್ಪಣ. ಆಣಿ T20 ಕ್ರಿಕೆಟ್ ವಿಶ್ವಚಷಕ ಸ್ಪರ್ಧೆತ್ ಅಮೆರಿಕಾ ವಿರುದ್ಧಚ್ಯಾ ಸಾಮನ್ಯಾತ್ ಭಾರತಾಚಿ ಖರಾಬ್ ಸುರುವಾತ್. ಭಾರತ ಆಣಿ ಅಮೆರಿಕಾ ದರಮ್ಯಾನ್ಚ್ಯಾ ಅಂತರಿಮ್ ವ್ಯಾಪಾರ ಕರಾರಚ್ಯಾ ಮಸೂದ್ಯಾಲಾ ಅಂತಿಮ ಸ್ವರೂಪ ದೇಣ್ಯಾತ್ ಆಲ ಆಹೆ. ಕೇಂದ್ರೀಯ ವಾಣಿಜ್ಯ ಆಣಿ ಉದ್ಯೋಗ ಮಂತ್ರಿ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲ್ ಯಾನ್ನಿ ಸಮಾಜ ಮಾಧ್ಯಮಾವರ್ಚ್ಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಮಧ್ಯೆ ಹೀ ಮಾಹಿತಿ ದಿಲಿ. या मसुद्यानुसार अमेरिकेत भारतीय वस्तूंवर लादलेला आयात शुल्क कमी करून ते 18% कमी केलं जाईल असं ते म्हणाले. त्यामुळे वस्त्रोद्योग आणि वस्त्र प्रावरणं, चामडं, पादत्राणं, प्लॅस्टिक आणि रबरापासून बनवलेल्या वस्तू, सेंद्रिय पदार्थ, गृहसजावट आणि हस्तशिल्प वस्तू या क्षेत्रांसाठी मोठी बाजारपेठ खुली होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. याशिवाय जेनेरिक औषधं, रत्न, हिरे आणि विमानाचे भाग यासह विविध श्रेणीतल्या वस्तूंवरचं शुल्क पूर्णपणे रद्द केलं जाणार असल्यानं भारताच्या निर्यातीला आणि मेक इन इंडिया अभियानाला मोठी चालना मिळेल. तसंच हा करार कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल असं गोयल यांनी म्हटलं आहे. या भागीदारीमुळे भारतीय निर्यातदारांसाठी, विशेषतः एमएसएमई, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची बाजारपेठ खुली होईल असं त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या अंतरिम व्यापार कराराचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या मसुद्याचं स्वागत केलं असून ही बाब दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्वाची आणि आनंदाची असल्याचं म्हटलं आहे. हा करार म्हणजे भारताच्या आर्थिक प्रवासातला महत्वपूर्ण टप्पा असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. तर या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात परस्परांना लाभदायक भागीदारी साकारेल असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. देशासाठी शेतकऱ्यांचं हित अत्यंत महत्वाचं असून या कराराअंतर्गत दुग्धोत्पादन, अन्नधान्य आणि भाजीपाला या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात आलं आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं असून हा दोन्ही देशांच्या समृद्ध भविष्यासाठीचा करार आहे अशा शब्दात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाधान व्यक्त केलं. तर दोन्ही देशांमधली धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यासाठी हा करार म्हणजे मैलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. या करारामुळे व्यापाराला चालना मिळेल आणि शेतकरी देखील सक्षम होतील असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. भारत अमेरिका व्यापार करारासंदर्भात काँग्रेसनं टीका केली असून या कराराच्या विरोधात आम्ही संसदेच्या सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवू असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं भारत अमेरिका व्यापार करार निराशाजनक असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या कृषी मालाच्या निर्यातीवरचं शुल्क 0% असेल त्यामुळे याचा नकारात्मक परिणाम होईल असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यासाठी आज क्वालालंपूरमध्ये पोहोचले. मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतार्थ क्वालालंपूरमध्ये आयोजित सेलामत दातांग मोदीजी या भव्य कार्यक्रमात त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारत आणि मलेशियामधल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा गौरव यावेळी मोदी यांनी केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या 100+ जास्त भारतीय कंपन्या मलेशियात कार्यरत आहेत. भारताचा डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI लवकरच मलेशियात उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं. मलेशियाच्या प्रगतीत तिथल्या भारतीयांनी दिलेल्या योगदानाचा गौरव मोदी यांनी यावेळी केला. या दौऱ्यात भारत आणि मलेशिया यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला अधिक दृढ करण्यासह द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकष आढावा घेतील. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये उभय देशात अनेक महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज जम्मू इथं जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यावर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. केंद्रशासित प्रदेशात सुरू असलेले विकास प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावेत अशा सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या सिंधू नदीचं पाणी अडवून त्याचा वापर हरियाणा, पंजाब आणि राजस्थान तसंच दिल्लीसाठी करण्यात येईल असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज सांगितलं. जयपूरमध्ये भाजपा मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार असून कृती योजनेवर काम सुरू असल्याचं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आज शांततेत पार पडलं. राज्यात आज दुपारी 3:30 सुमारे 52.2% मतदान झालं. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दुपारी 3:30 झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे. सिंधुदुर्ग 50.10%, धाराशिव जिल्ह्यात 50%, सांगली 51.47%, सोलापूर 7.66%, सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 51%, परभणी जिल्ह्यात 55.71%, लातूर 50%, रत्नागिरीत 47.38%, कोल्हापुरात 58.81%, पुणे 51%, छत्रपती संभाजीनगर 51.52%, तर रायगड जिल्ह्यात 57.77% मतदान झालं. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षली मारले गेले असून या भागात आता केवळ 7 नक्षली शिल्लक राहिल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. या परिसरात 3 दिवस शोधमोहीम सुरू होती. यावेळी सुरक्षा दलांबरोबर नक्षलींची चकमक झाली. यात नक्षलींच्या कंपनी क्रमांक 10 प्रमुख प्रभाकर आणि कंपनी क्रमांक 5 कमांडर पागू मोड्याम याच्यासह 7 जण मारले गेले. या 7 जणांवर मिळून 200 गुन्हे दाखल होते, तसंच एकूण 71 लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगडमध्ये बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यात आज 51 नक्षलींनी आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून 1.61 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. बिजापूर जिल्ह्यातल्या 30 नक्षलींनी शस्त्र त्यागून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. यात 20 महिला नक्षलींचा समावेश आहे. यांच्यावर एकूण 85 लाख रुपयांचं बक्षीस होतं. सुकमा जिल्ह्यात 21 नक्षलींनी शरणागती पत्करली. त्यांच्यावर 76 लाख रुपयांचं बक्षीस होतं. या नक्षलींनी AK-47 रायफल, SLR आणि इतर शस्त्र सुरक्षा दलाकडे सुपूर्द केली. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या अभियानामुळे नक्षलग्रस्त भागातलं भीतीचं वातावरण संपलं असून विकासाची नवी पहाट उजाडली असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं बस्तर पंडुम उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
4 दशकों तक ये क्षेत्र माओवादी से ग्रस्त रहा था. इस कारण यहाँ के निवासियों ने अनेक कष्ट झेले. सबसे ज्यादा नुकसान यहाँ के युवाओं, आदिवासियों और दलित भाई बहनों को हुआ है. भारत सरकार की माओवादी आतंक निर्णायक कार्रवाई और परिणाम स्वरूप वर्षों से व्याप्त असुरक्षा, भय और अविश्वास का वातावरण अब समाप्त हो रहा है.
क्रिकेट T20 विश्व चषक स्पर्धेचा तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात अमेरिकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 50 धावसंख्येच्या आतच भारताचे 4 फलंदाज तंबूत परतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 6.86 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या अंतरिम व्यापार कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूप, कराराचं सर्व स्तरातून स्वागत. प्रधानमंत्र्यांचा क्वालालंपूरमध्ये भारतीय समुदायाशी संवाद. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 52% मतदान. गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षली ठार तर छत्तीसगडमध्ये 51 नक्षलींचं आत्मसमर्पण आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.